आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सरकारकडून कामकाजाची माहिती, तर विरोधकांकडून सरकारवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं करणार उद्घाटन. आणि एसटी महामंडळातर्फे येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीचे 3 पैकी 2 उमेदवार निवडून आले. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते, त्यासाठी विधानसभेच्या सर्व 274 आमदारांनी मतदान केलं. भाजपाकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, तसंच शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीतले काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले. राज्य सरकारनं लोककल्याणासाठी विविध लोकोपयोगी निर्णय घेतले, त्यासाठी कर्ज घ्यावी लागली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते. मराठा आरक्षणावर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. अंमली पदार्थ, बेकायदा हॉटेल बंद होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरची कारवाई सुरूच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. 2 वर्षात राज्यातल्या महायुती सरकारनं रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावांवरील चर्चेला ते उत्तर देत होते. मराठवाडा आणि विदर्भातला सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला आहे असं ते म्हणाले. राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये 3% अधिक घट झाली आहे. महिलांसंदर्भातील गुन्हे पोलीस अतिशय संवेदनशीलतेनं हाताळत असून महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे असं फडणवीस म्हणाले. दरम्यान विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सरकारवर कडाडून टीका केली. महागाई, बेरोजगारी, घोटाळे यामुळे महायुती सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाल्याचा आरोप त्यांनी केला. फसव्या घोषणांसाठी सरकारनं राज्याला कर्जबाजारी केलं, विरोधी पक्षांना जनतेला विश्वासात घेतलं नाही असं म्हणत दाओसचा करार हा एक जुमलाच असून सरकारनं दाओसची श्वेतपत्रिका काढली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. तत्पूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या अधिवेशनातल्या कामकाजाचे तपशील सभागृहात सादर केले आणि त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांचा संदेश सभागृहाला वाचून दाखवला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात सामान्य जनता, शेतकरी, महिला, बेरोजगार यांच्या विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाज संस्थगित झाल्यानंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं असताना सरकारनं अनेक नव्या योजना जाहीर केल्या, पण त्यासाठीचा निधी कुठून येणार याचं समाधानकारक स्पष्टीकरण सरकारला देता आलं नाही असं दानवे म्हणाले. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक सरकारनं घ्यायला हवी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल. गोरेगाव मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा, तसंच नवी मुंबई तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. 25 जून हा दिवस यापुढे संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. 1975 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येणार आहे. भारताचं संविधान पायदळी तुडवलं गेलं तेव्हा काय घडलं होतं याची आठवण करून देणारा हा दिवस असेल. आणीबाणीमुळे ज्या लोकांना त्रास झाला त्यांच्यासाठी ही आदरांजली ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला शाश्वत बदल घडून आला असून तो विशेष करून युवा पिढीच्या फायद्याचा आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल मुंबईतल्या शैक्षणिक संस्थेत भारताचं सबलीकरण 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिका या विषयावरील परिसंवादात बोलत होते. तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, शाश्वत विकास, उद्योजकता आणि नवोन्मेष यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्था महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल उद्यापासून कार्यान्वित होणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पुण्याच्या संस्कृतीची छाप असलेल्या या टर्मिनलविषयी खासदार मोहोळ म्हणाले,
अखेर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुण्यातील आपलं हे अत्यंत सुंदर झालेलं विमानतळाचं नवीन टर्मिनल त्याचं उद्घाटन झालं आणि आता प्रत्यक्षामध्ये याचं ऑपरेशन सुरू होईल. इथून प्रवाशांना आता या टर्मिनलच्या माध्यमातून प्रवास करता येईल. अत्यंत सुंदर आणि देखणं झालेलं पुण्याचं आपलं हे टर्मिनल आता पुणेकरांच्या सेवेत दाखल होत आहे. आज त्याची थोडी उद्घाटनापूर्वीची पाहणीच्या एअरपोर्ट डायरेक्टर असतील, इथले बाकी ऑफिशियल्स असतील यांच्या समवेत घेतली. तयारी काय, सगळं ओके आहे, सगळ्याच व्यवस्था सगळ्या मार्गी लागलेल्या आहेत. मला असं वाटतं की पुणेकरांना अत्यंत सुंदर आणि एक चांगल्या प्रकारची सेवा आता उपलब्ध झाली आहे. 14 तारखेपासून प्रत्येक प्रवाशाला एक चांगला सुखद अनुभव या ठिकाणी निश्चित मिळेल.
नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांसाठीच्या संपूर्णता अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात खांडतबारा इथं महिला आणि बालविकास विभागातर्फे गरोदर माता आणि बालकांना सकस आहाराबाबत माहिती देण्यात आली. याबाबत माहिती देताना विभागाच्या पर्यवेक्षिका सारिका दादर म्हणाल्या,
महिला बालविकास अंतर्गत आमच्या आयसीडीएस मधनं गरोदर संदा मातांसाठी टेक होम रेशन आणि अमृत आहार असे दोन प्रकारचे आहार पुरवले जातात. 100% महिलांना याचा लाभ घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच असतात, परंतु संपूर्णता अभियान अंतर्गत या कामाला अतिशय गती आलेली आहे. तसेच किशोरी मुलींना देखील आम्ही हा आहार पुरवतो आणि त्यासाठी देखील जाणीव जागृती केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमांतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीचे विभाग नियंत्रक सकाळच्या सत्रात प्रवाशांच्या तर दुपारच्या सत्रात कामगारांच्या लेखी तक्रारी स्वीकारणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी या उपक्रमाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. राज्यातल्या विविध नगरपंचायती आणि एका नगरपरिषदेतल्या मिळून 11 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार आहे. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपद निवडणुकीसाठीही 11 ऑगस्टला मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑगस्टला होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 18 ते 24 जुलैपर्यंत आहे. नाशिक शहराजवळील आडगाव इथं काल झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकचे टायर फुटल्यामुळे ट्रक समोरून येणाऱ्या कारवर आदळली आणि अपघात झाला. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह खूप जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सरकारकडून कामकाजाची माहिती तर विरोधकांकडून सरकारवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं करणार उद्घाटन आणि लोकार्पण. आणि एसटी महामंडळ येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.